नमस्कार, मी अभय धुमाळ. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ईद उल फित्र अर्थात रमजान ईद हा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. पवित्र रमजान महिन्यानंतर येणाऱ्या या सणानिमित्त आज ठिकठिकाणच्या मशिदी आणि ईदगाहमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम बांधव एकमेकांना भेटून शुभेच्छा, मिठाई आणि भेटवस्तू देऊन ईदचा आनंद साजरा करत आहेत. राज्यात मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, वाशिम, अकोला, हिंगोली, सोलापूर, नांदेड तसंच धुळे शहरातही ईदचा उत्साह दिसून आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या समारोप समारंभाला उद्या त्या उपस्थित राहणार आहेत. मुघल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. कुणाला आवडो की न आवडो, औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे असं ते म्हणाले. औरंगजेबाचा मुद्दा नाहक उपस्थित केला जात असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश उर्फ भैयाजी जोशी यांनी सांगितलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीविषयी केलेल्या टिप्पणीबद्दल प्रतिक्रिया देताना ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईत वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. भारताचा अग्रणी टेनिसपटू युकी भांबरीनं ATP दुहेरी मानांकनात 1-3 स्थान मिळवलं आहे. ही त्याची आजवरची सर्वोत्तम कामगिरी असून तो भारतातला दुहेरीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. युकी भांबरीनं अलीकडेच मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत पोर्तुगालचा न्यूनो बोर्जेसच्या साथीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात 7:00 नमस्कार.